स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण होताना आदरणीय कवी कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या फटका काव्यप्रकारातल्या काही ओळी आहेत. त्यात कल्पना अशी आहे की देशाची स्वातंत्र्य देवता मला अभिवादन करण्यापेक्षा तुम्ही कसे वागा हे सांगून जणू नागरिकांचा कानच धरते आहे. यावेळी लिहिल्यालाही आता 1 दशक तरी उलटून गेलं, पण दुर्दैवानं परिस्थितीत काही म्हणावा असा फरक पडलेला नाही. म्हणून व्याख्यानाच्या सुरुवातीलाच जरा या ओळी ऐकूया.
50 ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका. मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका. जुनाट पाने गळून पालवी, नवी फुटे हे ध्यान धरा. 21वे शतक समोरी, 16व्यास्तवर रडू नका. वेतन खाऊन काम टाळणे, हा देशाचा द्रोह से. करतील दुसरे बघतील तिसरे, असे सांगुनी सुटू नका. जनसेवेस्तव से कचेरी, ती डाकूंची नसे गुहा. मेजा खालून मेजा वरतून, द्रव्य कुणाचे लुटू नका. प्रकाश पेरा पुल्या भवती, दिवा दिव्याने पेट तसे. इथे भ्रष्टता तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका. पाप कृपणता पुण्य सदयता, संत वाक्य हे सदा स्मरा. भलेपणाचे कार्य उगवता, कुठे तयावर भुंकू नका. गोर गरीबा छळू नका, पिंड फुकाचे गिळू नका. गुणी जनांवर जळू नका. उणे कुणाचे दिसता किंचित, देत दवंडी फिरू नका. मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका. परभाषेतही भा पारंगत, ज्ञान साधना करा तरी. माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका. स्वच्छ साधना करा धनाची, बैरागी पण नसे वरे. सदन आपुले करा सुशोभित, दुसऱ्याचे पण जाळू नका. सुजन सापण कुजन मातता, हत्यार हाता मधे धरा. सौजन्याच्या बुरख्या खाली, शेपुट घालून पळू नका. करा कायदे परंतु हटवा, जहर जातीचे मनातुनी. एकपणाच्या मारून बाता, ऐन घडीला चळू नका. समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खुडू नका. दासी म्हणून पिटू नका, वा देवी म्हणून भजू नका. माणूस म्हणजे पशु नसे, हे ज्याच्या हृदयात ठसे. नर नारायण तोच असे. लाख लाख जन माझ्यासाठी, जळले मेले विसरू नका. मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका. मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका.
सर्व सहकाऱ्यांनो, स्वातंत्र्यानंतरची वाटचाल पाहताना आपण एक एक मध्यवर्ती कल्पना घेतो. त्यामध्ये पहिल्यांदा अर्थात फाळणी आणि स्वातंत्र्य होतं, मग होतं नव्याने करण्याची उभारणी स्वतंत्र देशाची, मग होतं राजकारणाची वाटचाल.
Sample complete. Ready to continue?